नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा पल्लवीज गपशप कॉर्नर या आपल्या पॉडकास्ट चॅनलवर स्वागत करत आहे. मग सुरुवात करूया आजच्या गप्पांना. आणि आज आपण महालक्ष्मी व्रत कथा जाणून घेणार आहोत. मित्रांनो, श्री महालक्ष्मीची नावे आणि रूपे अनेक आहेत. कैलासातील पार्वती, श्रीराप्तीमधील सिंधुकन्या, स्वर्गातील श्री महालक्ष्मी, भूलोकावरील लक्ष्मी, ब्रह्मलोकीची सावित्री, गोलोकातील राधिका, वृंदावनातील रासेश्वरी, चंदनवनातील चंद्रा, चंपकवनातील वीरजा, पद्मावनातील पद्मावती, मालतीवनातील मालती, कुंदवनातील कुंददंती, केतकी वनातील सुशीला, कंदब वनातील कंदब माला, राजगृहातील राजलक्ष्मी आणि घराघरातील ग्रहलक्ष्मी अशा विविध रूपांनी आणि नावांनी लक्ष्मी देवी प्रसिद्ध आहे. अशा या लक्ष्मी देवीची आहे ही कहाणी. द्वापार युगातील सौराष्ट्र देशातली, तिथे भद्रश्रवा नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो पराक्रमी होता. चार वेद, सहा शास्त्रे, 18 पुराणे यांचं त्याला ज्ञान होतं. त्याच्या राणीचं नाव सुरत चंद्रिका होतं. राणी देखणी, सुलक्षणी व पतिव्रता होती. त्या राजा राणीला 8 मुलं होती, 7 मुलगे आणि 1 मुलगी. मुलीचं नाव होतं श्यामबाला. एकदा लक्ष्मी देवीच्या मनात आलं की आपण त्या राजाच्या राज्यगृहात राहावं, म्हणजे राजा प्रजेला अधिक सुख देईल. आपण जर गरिबाकडे राहिलो तर तोच सारी संपत्ती खाऊन टाकेल. यासाठी लक्ष्मी देवीने एका वृद्ध ब्राह्मण स्त्रीचं रूप धारण केलं. हातात एक काठी घेतली आणि ती काठी टेकत टेकत ती सुरत चंद्रिका राणीच्या महालाच्या दारात येऊन उभी राहिली. त्या वृद्ध स्त्रीला पाहून महालातील एक दासी पुढे आली. तिने त्या म्हातारीची पूर्ण चौकशी केली. तिचं नाव, तिच्या नवऱ्याचं नाव, राहण्याचं ठिकाण वगैरे माहिती विचारली. यावर वृद्ध स्त्रीचं रूप धारण केलेली लक्ष्मी माता म्हणाली, माझं नाव कमला, माझ्या पतीचं नाव भुवनेश, द्वारकेला आम्ही राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दरिद्री होता. रोज तो तिला मारत असे, तिच्याशी भांडणं करत असे. त्या त्रासाला कंटाळून ती घर सोडून निघाली. रानावनात उपाशी भटकू लागली. तिची ती दशा बघून मला तिची दया आली. धनसंपत्ती देणाऱ्या लक्ष्मी व्रताची माहिती मी तिला सांगितली. माझ्या उपदेशाप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केलं. यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न झाली व तिचं दारिद्र्य संपलं. संतती संपत्तीने घर भरलं. आनंदी आनंद झाला. पुढे ते दोघे निधन पावले. लक्ष्मी व्रत केल्यामुळे ते लक्ष्मी लोकात वैभवात राहिले. जितकी वर्ष त्यांनी लक्ष्मी व्रत केलं तितकी वर्ष त्यांना सुख उपभोगायला मिळालं. आता तर त्यांना राजकुळात जन्म लाभलेला आहे. परंतु त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला. ती आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम इथे आले आहे. हे सर्व ऐकून त्या दासीने तिला लक्ष्मी व्रताची माहिती व पूजाविधी विचारली. वृद्ध रूपी लक्ष्मीने त्या दासीला लक्ष्मी व्रताची संक्षेपे माहिती सांगितली आणि म्हणाली, पवित्र महिना मार्गशीर्ष, त्यात वसे ईश्वरी अंश, तोच योग्य लक्ष्मी व्रतास प्रत्येक वर्षी सर्वदा दर गुरुवारी त्या महिन्यात आपण राहावे व्रतस्थ, मन ठेवावे शांत स्वस्थ शुद्ध चरणी असावे, भरला कलश किंवा कळशी घ्यावी, त्यात पैसा सुपारी दुर्वा घालावी, हळदी कुंकवाची बोटे ओढावी कळशाच्या आठ बाजूंना, श्री लक्ष्मी देव्य नमः म्हणून श्री लक्ष्मी देवीचे करावे पूजन, दूध फळे मिष्टान्ने ठेवून नैवेद्य अर्पण करावा, मग आरती ओवाळावी, मनोभावे प्रार्थना करावी, श्री लक्ष्मी मातेला सांगावी इच्छा आपल्या मनातली, हे लक्ष्मी माते भगवती यथाशक्ती यथामती सेवा करीतो आम्ही ती मान्य करूनी घेई तू, आम्ही बालके अज्ञान म्हणूनी अपराधांची क्षमा करूनी प्रसन्न होई आम्हा ते, कृपा करावी आम्हावरी तुझे वास्तव्य असो घरीदारी, दुःख दरिद्र निवारी सुखी ठेवी सर्वांना, विपुल लाभो धनसंपत्ती कधी न येओ आपत्ती, आयुष्यवान होई संतती, भाग्य आमचे उजळावे महामाये जगन्माते, शंख चक्र गदा हस्ते कमलासने सूर पूजिते लक्ष्मी देव्य नमोस्तुते, ऐसी करुणी प्रार्थना घालावी साष्टांग वंदना, पूर्ण होतील मनोकामना व्रत ऐसे केल्याने, उपवास करावा दिवसभर घ्यावा दूध फळांचा आहार, मनी घ्यावे ते वारंवार गोड नाम श्री लक्ष्मीचे, सायंकाळी करावे गोपूजन महानैवेद्य करावा अर्पण, मग जेवावे आपण कुटुंबासहित आनंदे, दुसऱ्या दिवशी कलशातील पाणी ओतावे विहिरीत किंवा नदीत नेऊनी, पाच डहाळे पाच ठिकाणी एक एक ठेवावा, नंतर घरी परत येऊनी पूजा केली त्या ठिकाणी हळद आणि कुंकू वाहुनी नमस्कार भावे करावा। लक्ष्मी व्रताची ही सर्व माहिती ऐकून दासी संतुष्ट झाली आणि त्या वृद्ध स्त्रीचे उपकार मानून तिचा निरोप राणीला सांगण्यासाठी गेली। राज वैभवात लोळणाऱ्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता, ती उन्मत्त झाली होती। त्या वृद्ध स्त्रीचा निरोप ऐकून ती तावातावाने आली आणि त्या स्त्रीला फटकळपणे खूप बोलली, धक्का बुक्की केली। ती वृद्ध स्त्री म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीच होती हे काही राणीला कळलं नाही, पण राणीचा उद्धटपणा बघून लक्ष्मीने तिथे न राहता आपल्या स्वस्थानी जाण्याचं ठरवलं आणि तिथून ती निघाली। थोड्याच अंतरावर तिला राणीची कन्या श्यामबाला भेटली, तिला सगळी हकीकत कळली, तिने त्या वृद्ध स्त्रीची क्षमा मागितली, तेव्हा लक्ष्मीला तिची दया आली। तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती सांगितली। तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता। श्यामबालेने भावभक्तीने लक्ष्मी व्रत केलं, त्यामुळे सिद्धेश्वर नावाच्या एका राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी तिचा विवाह झाला, सर्व वैभव मिळालं। ती आपल्या पतीसह राजवैभवात नांदू लागली। इकडे लक्ष्मीचा कोप झाल्याने राजा भद्रश्रवा आणि राणी सूरतचंद्रिका यांचं राज्य गेलं, वैभव ऐश्वर्य गेलं आणि त्यांची अतिशय दशा झाली। एके दिवशी सूरतचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपला जावई राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जा, आपले सर्व हाल त्याला सांगा, त्याला नक्की आपली दया येईल आणि तो काही संपत्ती आपल्याला देईल. सूरतचंद्रिकेच्या सांगण्याप्रमाणे राजा भद्रश्रवा जावयाच्या राज्यात गेला. एका तळाच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला. तिथे श्यामबालेच्या दासी पाणी नेण्यासाठी आल्या होत्या. त्यांना भद्रश्रवा दिसला. दासींने राजा भद्रश्रवा यांना त्यांचं नाव विचारलं. त्यांनी आपली सर्व माहिती त्या दासींना सांगितली. ते श्यामबालेचे पिता आहेत हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या व तिला सर्व हकीकत सांगितली. हे कळताच श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने आपल्या राजवाड्यात आणलं, आदर सत्कार केला, नाना परींचा पाहुणचार केला आणि ते परत निघाले असता त्यांना एक हंडा भरून धन दिलं. भद्रश्रवा घरी आले. त्यांना पाहून सूरतचंद्रिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडला. तो काय, हंड्यात द्रव्य नव्हते, कोळसे भरलेले होते. देवी लक्ष्मीच्या अवकृपेमुळे हा चमत्कार घडून आला होता. काही दिवस लोटले. सूरतचंद्रिका एकदा आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. श्यामबालेने लक्ष्मी व्रत केलं आणि आईकडून देखील ते करून घेतलं. सूरतचंद्रिका पुन्हा आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मी व्रत केलं होतं म्हणून पूर्वीचं सर्व वैभव परत मिळालं. राज ऐश्वर्य प्राप्त झालं. पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली. परंतु बापाला कोळसे दिले, आपल्याला तर काही दिलंच नाही, हा राग सूरतचंद्रिकेच्या पोटात होता. म्हणून श्यामबालेला कोणी विचारलं नाही, तिचा अपमानच झाला. परंतु ती आईवर रागवली नाही, ती तिथून निघून गेली. निघताना तिने थोडंसं मीठ बरोबर घेतलं. घरी परत आल्यावर तिच्या पतीने तिला विचारलं, माहेरून काय आणलंस? यावर श्यामबाला म्हणाली, राज्याचं सार आणलं. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा, म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले. नवऱ्याला जेवण वाढलं, त्याला जेवण अळणी लागलं. मग तिने ताटात थोडंसं मीठ वाढलं. पदार्थात ते मीठ घालताच जेवण रुचकर लागलं. हेच ते राज्याचं सार. श्यामबालेच्या पतीला ते पटलं. त्या दोघांनी मग हास्य विनोद करत आपलं भोजन संपवलं. ही होती लक्ष्मी व्रताची कथा. अशा रीतीने जे कोणी लक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा राहील, सुखशांतीचा लाभ होईल, मनोरथ पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये, लक्ष्मी व्रत करायला चुकू नये, प्रत्येक गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. तर मित्रांनो, ही होती आजची कथा आणि आपल्या गप्पा. कशा वाटल्या मला कमेंट्स करून जरूर कळवा. आणि पल्लवीज गपशप कॉर्नर हे पॉडकास्ट चॅनल देखील फॉलो करा. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर गप्पा करण्याकरिता. तोवर स्वस्थ रहा, खुश रहा. धन्यवाद.